सोमवार 25 ऑगस्ट 2003
परशु आणि शब्दू रूप रसुगंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा ही पाचही द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु स्पर्श शब्द रूप रस आणि गंध हे पंचविध ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांची ही वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे सविकार असं क्षेत्र आहे त्या क्षेत्राविषयी निरूपण करत आहेत. स्पर्श शब्द रूप रस आणि गंध या अंगाने विविध प्रकारच्या भावना विविध प्रकारच्या जाणीवा मनुष्य मात्र ग्रहण करत असतो. हे जे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविध विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. हे विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत आणि त्या त्या विषयांकरता ती ती इंद्रिय काम करत असतात. सुगंधित फूल उचललं आणि कानापाशी नेलं तर उपयोग काही नाहीये. कालच त्या तिथून टिळक स्मारक मंदिराच्या तिथून जात असताना फूल फेस्टिवल गुलाब फूल फेस्टिवल पाहिलं, गर्दी पाहिली फूल फेस्टिवलची. त्याला त्यांनी पुष्प प्रदर्शन असं नाव दिलेलं होतं. मी त्याला फूल फेस्टिवल असं म्हणालो. खरंच हे जे एक एक विषय आहेत हे विषय इतके जबरदस्त आहेत की त्या विषयांपोटी माणसाला काहीही सुचेन असं होतं. गाडीत खरतकर काका असं म्हणाले की हा जे फूल फेस्टिवल आहे तर हे एक निमित्त आहे. उत्तम उत्तम कपडे घालून तिथे यायचं. आपल्यासारखीच अनेक मंडळी तिथे आलेली असतात, त्यांच्यात थोडा वेळ मिरवायचं समाधान घ्यायचं. लवकर घराबाहेर पडायचं प्रदर्शन पाहायला जायचंय म्हणून आणि तिथे एवढी मोठी रांग आहे खूप वेळ मोडेल म्हणून आधी बादशाहीमध्ये जायचं, तिथे काहीतरी खाऊन घ्यायचं. मग एवढ्या मोठ्या रांगेतून कधी जेव्हा आत जायला मिळेल तेव्हा ती फुलं पाहायची. हाशहुश करत घामाघूम होऊन बाहेर यायचं. 8-8:30 झालेले असतील तर मग एकमेकांना म्हणायचं की आता बाहेरच जेवू आणि बाहेर जेवायचं आणि 10 वाजता घरी जायचं. खरंच फूल फेस्टिवल. ती फुलं पाहण्यात प्रत्यक्ष किती वेळ जाईल, आधी आणि नंतर किती वेळ जाईल, त्याच्याही आधी आणि नंतर आपण काय काय करू आणि घरी जाऊ आणि मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर गप्पा. जो गेलेला नसेल त्याला आपण एकदम मागास आहोत असं वाटावं. ही विषयांची मातब बरी आहे. शास्त्र असं म्हणतं की हे विषय पंचविध असे आहेत आणि त्या प्रत्येक विषयापासून मिळणारा आनंद देखील वेगळी वेगळी इंद्रिय सेवन करतात. पण ज्याला तो आनंद होतो तो संवित ज्ञाता मात्र एकच आहे. ज्याला शब्दामुळे सुख होतं त्यालाच स्पर्शामुळे सुख होतं, त्यालाच रूपामुळे सुख होतं, त्यालाच गंधामुळे सुख होतं. सुख घेणारा जो ज्ञाता आहे, संवित शक्ती आहे, ती शक्ती मात्र एकच आहे. ती एकच शक्ती पंचविध ज्ञानेंद्रियांकडून पंचविध असे विषय सेवन करत असते. तरी स्पर्शू आणि शब्दू, रूप रसू गंधू हा विषय पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. ही पाचही द्वारी ज्ञानाशी धाव बाहेरी. ज्ञान हा जो इथं शब्द वापरलेला आहे तो काही आत्मज्ञान म्हणून वापरलेला नाहीये, तर इंद्रियजन्य ज्ञान. त्या इंद्रियांना जे आणि जेवढं ज्ञान होऊ शकतं तेवढं ज्ञान. जर एखादा ऐकण्यासाठी सक्षम नसेल तर तो त्या पद्धतीच्या त्या प्रकारच्या ज्ञानाला पारखा झाला. ज्याला दृष्टी नसेल तो त्या प्रकारच्या ज्ञानाला पारखा झाला. ज्ञान आहेच, ते ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो ज्ञान शब्द वापरलाय आणि ज्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात, ती ज्ञानेंद्रिय सृष्टीतील ज्ञान घेण्याचं काम करत असतात या पाच विषयांच्या, पाच इंद्रियांच्या अनुरोधाने. आमच्याकडे जर चार इंद्रिय असतील तर आम्ही या सृष्टीमध्ये चार अंगांनी सुख ज्ञान अनुभवणार आहे असे होतो. आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत म्हणून पंचविध असे विषय आहेत. समजा जर अजून एखादं ऍडिशनल असं ज्ञानेंद्रिय असतं तर आपण कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या ज्ञानेंद्रियांकडून घेतलं असतं आपल्याला पत्ता देखील नाही, आपल्याला माहीत देखील नाही. पण हे शक्य आहे. ही जी ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियांची शक्ती देखील कमी अधिक आहे. म्हणजे माणसाला जेवढे रंग दिसतात तेवढे रंग कावळ्याला दिसत नाहीत. सापाला फक्त दोनच रंग दिसतात. वेगळ्या वेगळ्या प्राण्यांना त्यांची त्यांची जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांच्या करवी मनुष्याला जेवढा बोध होतो तशा प्रकारचा बोध होत नाही. मनुष्याला रात्री दिसत नाही, मनुष्याचे डोळे रात्री पाहू शकत नाही. डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याची शक्ती असेल तरी देखील जी वस्तू पाहायची आहे ती वस्तू जर प्रकाशित असेल आणि मनुष्याचा डोळा ती प्रकाशित झालेली वस्तू, म्हणजे डोळ्यांनी पाहण्यासाठी जेवढा प्रकाश पाहिजे तेवढा प्रकाश असेल तरच मनुष्याच्या डोळ्याला त्याचं ग्रहण होतं. पण कुत्र्यांना, अनेक प्राण्यांना अशा प्रकारच्या प्रकाशाची गरज नसते. ती अंधारात देखील उत्तम पाहू शकतात. आणि वटवाघळासारख्या अशा काही प्राण्यांच्या ठिकाणी दृष्टी, डोळा हा अवयवच नाही, हे ज्ञानेंद्रियच नाही. त्यांचं काम कसं चालतं? तर त्यांचं काम जे ध्वनीचं प्रतिध्वनी म्हणून परावर्तित होतो ध्वनी, त्यामुळे त्यांना तो अंदाज येतो आणि अचूक अंदाज येतो. उडत असताना एक विशिष्ट आवाज निर्माण करतात आणि तो आवाज ज्या ठिकाणाहून धडकून परत येईल त्या ठिकाणी अडथळा आहे हे त्यांना समजतं. आणि ज्या ठिकाणाहून आवाज परत येत नाही त्या ठिकाणाहून जायचं अशी उपजत कला, उपजत ज्ञान त्यांना प्राप्त असतं. ज्या प्रकारचं ज्ञान ही ज्ञानेंद्रिय घेतात ते पारमार्थिक अंगाने अज्ञानामध्ये जमा होणारी अशी देखील गोष्ट असेल एक वेळ, तरी देखील इंद्रियांच्या ज्ञानाचा मात्र तो पक्का विषय आहे, याच्यात काही शंका नाही. ही पाचही द्वारी ज्ञानाची धाव बाहेरी, ज्ञान घेण्यासाठी म्हणून या पाचही द्वारांनी बाहेर पडत असतो. अगदी लहान बाळ असेल ते देखील कोणतीही गोष्ट तोंडात घालून पाहतं, तिथपासून या ज्ञानेंद्रियांचं काम सुरू होतं. या जगताविषयीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अशा प्रकारे ग्रहण करायला मनुष्य मात्र शिकतो. याच्यामध्ये इतका भांबावला जातो की जसा हिरव्या रान माळामध्ये चरायला सोडलेली जनावरं गाई गुरं इत्यादी त्यांना किती चरू आणि किती नको असं होतं, भांबावून जातात, तशा प्रकारे मनुष्याचं होतं. मग स्वर वर्ण विसर्ग वाणीचे विषय अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्ग विणमूत्राचा हे जसे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत तसं स्वर वर्ण विसर्ग वाणी बोलते भाषण करते आणि वाणीच्या सहाय्याने स्वर देखील निर्माण करता येतो. हे दोन्हीही म्हणजे स्वर निर्माण होणं आणि वर्ण विसर्ग अशा पद्धतीने शब्दाचं उच्चारण होणं आणि भाषण करणं हे वाणीचे विषय आहेत, कर्मेंद्रियांचे विषय आहेत. अथवा स्वीकार त्यागू, हाताने काही स्वीकार करणं किंवा काही त्याग करणं. संक्रमण चालणं पायाने. उत्सर्ग विणमूत्राचा, गुद आणि इंद्रिय यांच्यातून मळ आणि मूत्र यांचा त्याग होणं. अशा प्रकारे पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय आहेत. हे कर्मेंद्रियांचे पाच विषयगा साच जे बांधोनिया माच क्रिया धावे. कर्मेंद्रियांचे हे जे पाच विषय आहेत तर त्या पाच विषयांच्या ठिकाणी अतिशय पक्क राहून क्रिया अमाप चाललेल्या असतात. अमाप प्रत्येकाला गाण्याची स्फूर्ती असते, गावंसं वाटत असतं, पण प्रत्येकाला आपला आवाज चांगला आहे असं वाटत नसतं, त्यामुळं तो एकांतात जाईल. बायकांना भगिनी वर्गाला आपला आवाज गोड आहे अशा प्रकारचा एक समज, गैर समज असा असतो. सगळ्या भगिनींचा आवाज गोड नसतो, पण बऱ्याच भगिनींना आपला आवाज गोड आहे असं वाटत असतं. आणि बोलणं ही जी गोष्ट आहे, किती बोलायचं, त्या कर्मेंद्रियांचा वापर किती करायचा, ही तर एक न समजणारी अशी गोष्ट आहे. इतकं बोललं जातं जर न बोलणारा असेल तर समोरच्या व्यक्तीला आता आपण काय करायचं असं वाटत राहील. एकदा मी प्रवासाला चाललेला होतो आणि प्रवासामध्ये एकटा चाललेला असताना जर कोणी असेल आणि तोही थोडासा समान आवडीचा असेल तर त्याच्याशी थोडं बहुत बोलणं संभवतं. पण प्रवासाला जात असताना शक्यतोवर न बोलणं किंवा शांत राहणं असं पसंत करावं असं मला वाटतं. तर मी बसलेला होतो, माझ्या समोर बसलेली एक व्यक्ती इतकी अस्वस्थ झाली, कारण मी बराच वेळ डोळे मिटूनच बसलेला होतो, मधूनच डोळे उघडून बाहेर पाहिलं न पाहिलं की मग पुन्हा मी लगेच डोळे मिटून घेत असे. चार तासाच्या प्रवासामध्ये दोन तास उलटून गेल्यानंतर थोडा वेळ मी जरा जास्त डोळे उघडे ठेवून बसलेलो होतो. तेव्हा ती संधी साधून त्या माणसाने असं विचारलं की तुम्ही इतका वेळ झोपलात कशा करता. मी त्याला म्हटलं की मी झोपलेलो नव्हतो. मग डोळे मिटून तुम्ही काय करत होतात? मी म्हटलं की मी नुसता बसलेलो होतो. तो म्हणाला, डोळे मिटून नुसतं बसणं ही काय कल्पना आहे? मी म्हटलं मी पाहत होतो. तो म्हणाला, डोळे मिटून काय पाहत होतात? मी म्हटलं की डोळे मिटून पाहता येतं हे तुम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहत होता. पण डोळे मिटून जर तुम्हाला पाहता आलं तर तुम्ही अधिकाधिक वेळ डोळे मिटून बसा. डोळे उघडण्यापेक्षा डोळे मिटून पाहण्यामध्ये जास्त मजा आहे. त्याला ही कल्पनाच येत नव्हती की डोळे मिटून करायचं काय, कारण डोळे उघडणं आणि डोळे उघडल्यामुळं बोलणं, खाणं, फिरणं, हाताने काही करणं, तेवढ्या वेळात जेवढा वेळ तो माझ्याशी बोलत होता तो दोनदा तिकडे टॉयलेटकडे जाऊन आला, एकदा दारात उभं राहून आला, एकदा आरशापाशी जाऊन भांग पाडून आला, मधून अधून माझ्याशी बोलत होताच एक इंग्रजी पाक्षिक त्याच्याकडे होतं तर ते पाक्षिक देखील तो चाळत होता. तो सर्व प्रकारे गोष्टी करत होता आणि सर्वात शेवटी त्यांनी काही खाद्यपदार्थ काढले आणि मला म्हणाला की हे घ्या आणि तोही खायला लागला. सगळ्या प्रकारचे विषय तुम्ही प्रवासाला बाहेर पडा, नेहमीपेक्षा तुम्ही जास्त खाता. नुसतं बसून बसून कंटाळा येतो म्हणून खाणं, भूक लागल्यासारखं वाटतं, खरंच भूक निर्माण होते, म्हणजे भूक लागलेली नसताना खोटी भूक निर्माण होते. म्हणजे इथून दीड तास दोन तास जेमतेम झालेला असताना लगेच भूक लागते, अशी कशी भूक लागेल, पण भूक लागते. सर्व प्रकारचे विषय म्हणजे कर्मेंद्रियांचे विषय आणि ज्ञानेंद्रियांचे विषय जणू हात जोडून उभे असतात आणि आपण एकेकाला पाचारण करावं आणि त्याच्यामध्ये रममाण होऊन जावं. ऐसे हे दाही विषय गा ये देही, आता इच्छा तेही सांगी जाईल. क्षेत्राची जी पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, त्यांचे त्यांचे विषय, मन, याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं. महाभूतानी अहंकारो बुद्धीही अव्यक्तमेवच इंद्रिय आणि दशैकंच पंचच इंद्रिय गोचराहा. इतपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण पूर्ण केलेलं आहे. आता त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती, हे विकार आहेत. आधीच्या गोष्टी क्षेत्र काय आहे हे सांगणाऱ्या होत्या, हे क्षेत्र पाच महाभूतांचं बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यामध्ये एक अजून अहंकार देखील आहे, बुद्धी आहे जी वाटाघाट करते सुख आणि दुःख या संबंधीची. ती जर वाटाघाट करता आली नसती तर सुख आणि दुःख याचा स्वतंत्र निर्णय न होता कोणतीही कर्म मनुष्याने सतत केली असती आणि त्याला सुख आणि दुःखाचा विशेष बोध झाला नसता, पण बुद्धीमुळे तो बोध होतो, त्यामुळं सुखाकडेच मनुष्य प्रवृत्त होतो. या सर्वाचं मूळ कारण प्रकृती आहे, त्या प्रकृतीमुळे हे सर्व उद्भवतं. प्रकृती जी अव्यक्त प्रकृती आहे, त्या अव्यक्त प्रकृतीमुळे अहंकार, बुद्धी आणि पंच महाभूतांचा असा देह निर्माण झालेला आहे. या देहाला लागलेली 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन. या ज्ञानेंद्रियांचे विषय काय, कर्मेंद्रियांचे विषय काय आणि मन म्हणजे काय, या सर्व गोष्टी क्षेत्र एकूण काय आहे हे सांगणाऱ्या होत्या. आता विकार काय आहेत हे पुढच्या चरणामध्ये इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती या शब्दाद्वारे भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याचं आता ज्ञानेश्वर महाराज विवरण करताहेत. आता इच्छा तेही सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले कान झाकावे ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. इंद्रिया विषयांची ये भेटी सरसीच जेगा उठी कामाची बाहुटी धरून या. जिएचे उठिलेपणे मना सैंघ धावणे न रिगावे तेथ करणे तोंड सुती. जिए वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी तेगा इच्छा. इच्छा म्हणजे काय, सुख दुःख पाप पुण्य यांचा जनक असलेली अशी इच्छा. इच्छेमुळे प्रवृत्ती होईल. इच्छा हा विकार म्हणून सांगितलेला आहे क्षेत्राच्या ठिकाणी असणारा. पाच ज्ञानेंद्रिय आहेत खरी आणि पाच विषय आहेत खरे, पण इच्छेच्या अंगाने तुम्ही जर बाहेरच पडला नाहीत, इच्छेच्या अंगाने ते विषय सेवन करण्याची वृत्तीच जर निर्माण झाली नाही, तर पाच विषयांची, पाच कर्मेंद्रियांची आणि पाच ज्ञानेंद्रियांची मातब्बरी काहीच नाही. म्हणून जो निरीच्छ झाला किंवा ज्याची इच्छा गेली नाहीशी झाली, त्यांनी या ज्ञानेंद्रियांवर आणि कर्मेंद्रियांवर विजय मिळवला. इच्छा नाहीशी होत नाही. परमार्थी माणसाने तर जरूर पाहावं की इच्छा आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारे अस्तित्वात आहे याचा झाडा घ्यावा. तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने इच्छा शिल्लक राहील, ती इच्छा शेवटी तुम्हाला साईट सीन घडून आणेल, तीर्थयात्रा बाजूला पडेल. तप करावं अशी इच्छा निर्माण होईल आणि त्या तपातून सिद्धी प्राप्त व्हाव्यात याकडे मनुष्य वळेल. म्हणून हेतू काय या सगळ्या गोष्टींचा, सत्संगतीला जावं अशी इच्छा प्राप्त होईल. त्या इच्छेतून पुढे काय काय उद्भवेल काही सांगता येत नाही. सरळ मार्गाने ज्या कारणाकरता संतांकडे आपण आलो, आत्मदर्शनाकरता आपण संतांकडे आलो आणि आत्मदर्शन प्राप्त झालं, तिथं आपल्या जीवनाची, आनंदाची परिसमाप्ती झाली. आता याच्यापेक्षा आपल्याला आणि काही मिळवायचं नाही, पण त्याच्याही पुढे इच्छा धावायला लागते. एवढंच नव्हे तर आत्मदर्शन होण्याच्या अलीकडेच या इच्छा अजून पुढे पुढे धावायला लागतात. हे झालं परमार्थीयांच्या बाबतीत. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की संतांच्या अवतीभोवती उत्तम उत्तम पंचपक्वान्न मिठाई सुग्रास गोड असं भोजन मिळत राहतं. संत संगतीचे एकूण परिणाम काय असतात, संतांच्या सहवासात राहिल्यामुळे एरवी ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होणार नाही अशा गोष्टींचं श्रवणाने ज्ञान व्हायला सुरुवात होते. एवढंच नव्हे तर संत वचन शास्त्र वचन मुखोद्गत होऊन जातात आणि त्याच्या संबंधीची तरलता नाहीशी होण्याची शक्यता असते. नुसता इथून बोलायला सुरुवात करतो. या सगळ्या गोष्टी संतांना का बरं सांगायला लागतात, कधी ते टीका केल्यासारखे का बरं बोलतात, ते इच्छेवर टीका करत असतात. ही जी इच्छा आहे विकार म्हणून जी इच्छा आहे अशा प्रकारची इच्छा सर्व ठिकाणी खेळवते नाचवते. ही इच्छा आहे म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही शिरजोर होऊन जातात. ही या इच्छा आपल्याला तशा पद्धतीने कुठेही घेऊन जात नाहीत. म्हणजे इच्छेने या इच्छेचा आश्रय धरल्याने आपण फार मोठी प्रगती करू फार मोठी झेप मारू असं शक्य नाही. तर जो निरीच्छ झालेला आहे तो खरी प्रगती करेल, पण नेमकी उलटी प्रक्रिया घडते. जन्मभर जरी या इच्छेचा आश्रय धरून चालला तरी देखील मनुष्य कुठूनच कुठे जात नाही. जिथून सुरुवात केलेली होती तिथंच संपत सगळं. मध्ये प्रवास तर भरपूर केल्यासारखा वाटतो. किती इच्छा किती महत्वाकांक्षा आणि त्यापोटी केवढं मोठं विस्तीर्ण असं जीवन जगून त्याच्यातून काहीही मिळवत नाही असं होऊन जातं. त्या चतुर्शृंगीला नवरात्राच्या दिवसांमध्ये जत्रा भरते. माझी एक आत्या तिचा एक स्टॉल तिथं असायचा, खाद्यपदार्थांचा असा स्टॉल तिथं असायचा. आणि पुण्यात आलो त्यावर्षी मी 20-21 वर्षांचा कॉलेजमध्ये जाणारा. तिने सांगितलं की ये मदतीला ये, घरातले त्यांच्या सगळे असतात अजूनही नातेवाईक असतात तर तूही ये. मी तिथं गेलो, 2 वर्ष तिथं मदतीला म्हणून मी जात असे. मदत करायची म्हणजे काय मदत करायची तर नोकर वगैरे ठेवण्याच्या ऐवजी घरीच तो स्टॉल चालवायचा. ती स्वतः बटाटे वडे वगैरे करायला बसायची, बाहेर टेबल खुर्च्या मांडलेल्या असायच्या. तिचे जावई म्हणजे सगळे जर घरातले एकत्रित येऊन काम करायचं ठरवलं तर काय करू शकतात. मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असणारी मंडळी तिथं उभं राहून हका मारत होती लोकांना, कारण भरपूर स्टॉल असायचे ना. या या मावशी या, गरम आहेत बटाटे वडे गरम आहेत, या ताई या, असं मला बोलूये ना तिथं काहीच करता येईना. मला घरी सगळे भाऊ म्हणतात, तर ते माझ्या आते बहिणीचे जे यजमान होते ते म्हणाले की भाऊ आता हो जरा एक्सपर्ट हो, 1-2 दिवस झाले. या ताई या मावशी या काका या 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 असं असं तिथं चालायचं. आणि सगळे चांगले लोक, चांगलं काम करणारे, स्वच्छ असा स्टॉल, चांगले पदार्थ मिळतात अशी ख्याती. तर एक वृद्ध वयस्कर असे गृहस्थ आमच्याच नात्यातले आले. ते म्हणजे त्यांच्या बहिणीचा स्टॉल आहे म्हणून केवळ आले, त्यामुळे तिथं त्यांनी भजी खाल्ली, बटाटे वडा खाल्ला, थोड्यांनी मिसळ खाल्ली, चहा प्यायला 2 दा. आणि आम्ही तिथं बाहेर या ताई या मावशी असं करत होतो. मला म्हणाले की चल जरा भावड्या. मी म्हटलं कुठं? ते म्हणाले चल इकडे जरा जत्रा आहे तिकडे आपण जाऊया. त्यांच्याबरोबर गेलो तर त्यांना ती जी मोठमोठी चाकं होती त्याच्यात बसायचं होतं. ते म्हणाले याच्यात आपण बसू थोडस आपण. मी त्यांना म्हटलं कशा करता आता? ते म्हणाले की मजा येते बसून तर बघू. मी म्हटलं तुम्ही बसा मी उभा राहतो. बर म्हणाले आणि बसले. 5 मिनिटं वर खाली वर खाली सगळीकडे फिरून जिथून चढले ते तिथंच उतरले. जसं जत्रेतलं चाक फिरतं पुष्कळ पण तुम्हाला कुठेही घेऊन जात नाही. तुम्ही जिथं चढता तिथंच तुम्हाला उतरायला लागतं. तसं जिथून जीवनाला सुरुवात केली इच्छांच्या द्वारा भरपूर प्रवास केला कुठलीही प्रगती न होता कुठलीही मनशांती न मिळता कुठलाही लाभ न होता त्या इच्छा तुम्हाला जागच्या जागी उतरवतात. तरी भूतले आठवे का बोले कान झाकावे ऐसियावरी चेतवे तेगा वृत्ती. या इच्छेच्या बाबत काय घडतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भूतले आठवे. भूतकाळ आठवतो त्यामुळं तशाच सुखाची प्रेरणा पुन्हा एकदा होते. भूतले आठवे का बोले कान झाकावे. इतकं तोंड भरून बोललेलं कान भरून ऐकावं. भूतले आठवे का बोले कान झाकावे ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. म्हणजे खूप गप्पा माराव्यात खूप बोलावं खूप ऐकावं भूतकाळातलं खूप चिंतन करत राहावं त्या स्मृती जागवाव्यात. इंद्रिया विषयांची भेटी सरीसीच जेगा उठी. इंद्रिय आणि विषय यांची भेट झाल्यानंतर त्या भेटीच्या संबंधी जे काही घडतं त्यामुळं सरीसीच जेगा उठी त्या वेळेलाच जी निर्माण होते आणि उठते प्रवृत्त करते कामाची बाहुटी धरून. या कामाचं बखोट धरून उठवते जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे. जी निर्माण झाल्यानंतर मन सैर बहिर फिरायला लागतं. जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे न रिगावे तेथ करणे तोंड सुती. आणि जिथं मग प्रवेश करू नये त्या ठिकाणी देखील इंद्रिय प्रवेश करतात. माग असं ऐकण्यात आलं किंवा वाचण्यात आलं की आपल्या संसदेचं एक पार्लमेंटरी असं शिष्टमंडळ एका देशाला भेट देण्यासाठी म्हणून गेलं आणि तिथं त्यांना जो खाना म्हणून देण्यात आला जेवण देण्यात आलं तिथले चांदीचे चमचे काही लोकांनी खिशामध्ये टाकले आणि तिथून बाहेर येताना ते त्यांचे जे डिटेक्टर होते त्याच्यामध्ये ते सगळं आलं. ते सगळे सापडले लोक हे मेंबर ऑफ पार्लमेंट अशी मंडळी ही तिथं जाऊन चोरी करून परत येताना सापडली. ते सापडल्यानंतर त्या देशाच्या एकूण कायद्यानुसार त्यांची चौकशी व्हायला लागली. ते सगळं अडचणीचं ठरायला लागलं. ते प्रकरण कसं तरी मिटवण्यात आलं. जीएसएनी उठिलेपणे मना सैंघ धावणे. मन इतकं सैरभैर धावतं खरं म्हणजे काय अवघड आहे. तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जाता तेव्हा जेवण संपून बिल देऊन परत येताना तुम्हालाही तिथले चमचे घेऊन येता येतील. पण तुम्ही आणत नाही. हे लोक आणू कसे शकले? ते आवरणारा माणूस तर नंतर येऊन आवरतो. तुम्ही दिल देऊन बाहेर गेल्यावर मग त्यांना कळेल की दोन चमचे गेले, पण तुम्ही करू नाही शकत. अशी गोष्ट ते करू कसे शकले? याचं कारण इच्छा. म्हणजे मी इथं तुम्हाला प्रवृत्त करत नाहीये. म्हणजे जे सामान्यपणे सामान्य मनुष्य देखील जे करणार नाही अशी गोष्ट त्यांनी केली कशी असं मी विचारतोय. अर्थात माझं बोलणं तुम्हाला समजतं म्हणून तर तुम्ही इथं येता. नाहीतर पुढच्या सोमवारी सगळेजण वेगळ्या रेस्टॉरंट मध्ये असतील. म्हणजे जे सामान्य माणसाला कळतं ज्या ठिकाणी आपण देखील धाव घेत नाही अशा गोष्टींच्या ठिकाणी यांच्या वृत्ती यांच्या कामना जातात कशा? त्याचं कारण इच्छा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे, मन सैर बहिर फिरायला लागतं, न रिगावे तेथ करणे तोंडे तोंड सुती. ज्या ठिकाणी प्रवेश करू नये त्या ठिकाणी इंद्रियांचा प्रवेश घडतो. हा अशा करता घडतो की अनावर निर्माण झालेल्या इच्छा त्या काय करायला लावतील काही सांगता येत नाही. या अनावर इच्छा पुण्य फार कमी वेळेला करायला लावतील. सर्वसाधारणपणाने या इच्छा पंचविध अशा ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या विषयांच्या बाबतच घडतील. आणि या इच्छा माणसाला वाटेल तसं नाचवतील. कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं आहे. न रिगावे तेथ करणे तोंड सुती, जे वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी, त्या वृत्तीच्या आवडीपोटी त्याचा इतका ध्यास लागून जातो की तेवढी गोष्ट करेपर्यंत बुद्धीला भुरळ पडून जाते, बुद्धी जणू वेडी होऊन जाते. बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी ते गा इच्छा. विषयाच्या ठिकाणी जी गोडी निर्माण होते ती गोडी म्हणजे इच्छा. अशा प्रकारे सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या इच्छेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि मी सुरुवातीला असं म्हणालो की परमार्थीयांनी देखील आपल्या ठिकाणी नक्की काय इच्छा होत आहेत आणि कशा करता होत आहेत ते तपासून पाहायला पाहिजे. कारण परमार्थीयाच्या ठिकाणी देखील अति फिरणं, अति जागणं, सगळीकडे प्रसाद मिळवणं, मग तो प्रसाद राहत नाही, फिर 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 करणं, त्याच्यात परमार्थ राहत नाही. तर सामान्य भौतिक इच्छा ज्या असतात त्याच्याऐवजी परमार्थाच्या नावाखाली पुन्हा इच्छांनीच खेळ मांडलेला आहे असं समजायला हरकत नाही. आज या महाराजांच्या ठिकाणी उत्सवाला गेला, उद्या अमुक क्षेत्राच्या ठिकाणी पुण्यतिथीला गेला, परवा अमुक ठिकाणी अजून गेला, कोणी नेते म्हणून गेला, कधी मुद्दाम म्हणून गेला, कधी जायचं म्हणून गेला, एकदा पाहावं म्हणून गेला, तसंच या ज्या इच्छा आहेत या इच्छा जशा जाण्याच्या संबंधीच्या आहेत तसं साधनांच्या हाताळणीच्या बाबत देखील इच्छा असू शकतात. नाम घेता घेता नामाने होणार नाही असं वाटतं म्हणून ध्यानाला बसायला लागला, मग इच्छा अशी झाली की ध्यानही नको, त्याच्याऐवजी भजन म्हणू अभंग म्हणू असं करायला लागला. मग भजन अभंग याचा कंटाळा यायला लागला, त्याला असं वाटायला लागलं की हे सगळं नुसतं रिच्युअली आपण करतोय, आपल्याला तत्वज्ञान कळलं पाहिजे. म्हणून मग तत्वज्ञानाची पुस्तकं आणली वाचायला लागला, ते वाचून देखील समाधान होईना म्हणून एखाद्या संतांकडे गेला, त्या संतांकडून अनेक दुसरीकडे गेला. इच्छाच काम करते आहे. परमार्थामध्ये तुम्ही नाही आहात, त्याच्याऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी विषयांमध्ये वर्तन करणारी जी इच्छा म्हणून सांगितली त्याच्याऐवजी ही एक वेगळ्या प्रकारची इच्छा परमार्थाचं नाव घेऊन, परमार्थाचं अंगडं टोपडं असं घेऊन धारण करून इच्छाच नाचवते आहे. स्वामीजी जेव्हा पावसला गेले पहिल्यांदा तेव्हा स्वरूपानंदांचं दर्शन झालं, दुसऱ्या दिवशी स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला. तीन दिवस ते तिथं राहणार होते. सकाळी अनुग्रह दिल्यानंतर संध्याकाळचा एक वेळ रिकामा होता, दुसऱ्या दिवसाचा वेळ रिकामा होता, दुसऱ्या दिवशी रातराणींनी ते परत येणार होते. जे तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांचं प्रवचन स्वरूपानंदांच्या समोर झालं, दुसऱ्या दिवशी अनुग्रह झाला. बरोबर जी काही मंडळी आलेली होती ती मंडळी मग निघाली की आता गणपतीपुळ्याला जाऊन येऊ. गणपतीपुळं, गणपतीगुळं जे काय तिथं जी क्षेत्र आहेत तिथं आपण आता जाऊन येऊ. तर स्वामीजी म्हणाले की आता मी इथून कुठं जाणार नाही, आता एकदा इथं आलो की आता इथंच, आता इथून कुठं आपल्याला जायचं नाही. त्याच्यानंतर स्वरूपानंद कितीतरी काळ, त्याच्यानंतर दोन चार वर्ष आलेल्या मंडळींना सांगत असत की एक बाळासाहेब तेवढे इथं आले आणि इथंच राहिले, बाकी सगळे इथं येतात, इथलं दर्शन उरकलं की आणि कुठंतरी असं फिरत बसतात. जी वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी, विषया जी या गोडी ते गा इच्छा, अशी इच्छा की एकदा गोंदवल्याला जाऊन प्रसाद ग्रहण करायचा, ही इच्छा. मग गोंदवल्याला जाऊन प्रसाद ग्रहण केला की असं ऐकतोय की शेगावला भाकरी आणि पिठल्याचा प्रसाद असतो, एकदा शेगावचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. हा काय प्रकार आहे? मग तिरुपतीला जायची इच्छा होते. मग तिरुपतीचा प्रसाद म्हणजे काय? अशा सगळ्या अंगांनी इच्छाच काम करत असते, म्हणून इच्छा हा विकार आहे. परमार्थातला इच्छा देखील विकारच आहे, परमार्थामध्ये देखील निरिच्छच व्हायचं आहे. आणि उघड उघड इच्छेचं रूप धारण करून संसारात वावरणारी जी इच्छा आहे, तर ती इच्छा, तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इथं केलेलंच आहे. आणि इच्छिली या सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. काय भाषा आहे बघा ज्ञानेश्वर महाराजांची. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे. आमिष कशाला म्हणतात? ते मासेमारी करणारे लोक गळाला गांडूळ वगैरे टोचून ठेवतात, त्याला आमिष असं म्हणतात. की ते गांडूळ खाण्यासाठी म्हणून मासा तो गळ पकडतो आणि गळा त्याचा माशाचं तोंड फाटतं त्या गळामुळं आणि अडकतो. त्या आमिषाकरता मासा स्वतःला अडकून घेतो, त्याला आमिष असं म्हणतात. आता आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, ज्या वेळेला इंद्रियांना हे आमिष मिळत नाही, म्हणजे वस्तुतः या आमिषामुळे इंद्रिय अडकणार असतात त्या इच्छेमध्ये, इच्छेमध्ये जर अडकली नाही तर द्वेषात अडकतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेथे जोडे ऐसा जो डावो पडे, ते आमिष इंद्रियांना जोडावं असा जो डाव पडतो, अभिलाष निर्माण होतो, तोची द्वेषू, त्याला द्वेष असं म्हणतात. तो द्वेष काय पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.
ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मादृधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।